चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बंद पडलेल्या साखर कारखान्यांची जमीन नव्या उद्योगांकडे, सुशील मोदी। राज्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्यांची सुमारे 2,442 एकर जमीन नव्या उद्योग निर्मितीसाठी लवकरच बिहारच्या औद्योगिक क्षेत्र विकास प्राधिकार यांना हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सांगितले। ते म्हणाले, राज्य सरकारने बंद केलेले साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात 5 वेळा निविदा देऊनही निवेशक समोर आलेले नाहीत, त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला। ते म्हणाले, औद्योगिक क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या 4 औद्योगिक क्षेत्रात राज्य लघु उद्योगांअंतर्गत खाजा, राईस मिल, सीप बटन व तांबे पितळ इत्यादी विविध जिल्ह्यात स्थापन असणाऱ्या 7 क्लस्टरमध्ये 2,883 करोडच्या निवेश प्रस्तावामध्ये आजपर्यंत 1,561 कोटी निवेश झाले आहेत। ते म्हणाले, मुख्यमंत्री अनुसूचित जाती जमाती उद्योग योजनेअंतर्गत 4,868 उद्योजकांना 340 करोडपर्यंत कर्ज देण्यास मान्यता दिली आहे, ज्या अंतर्गत उद्योजकांना 10 लाखाच्या उद्योगासाठी 50% म्हणजेच 5 लाख रुपयांचे अनुदान व 5 लाख व्याज मुक्त कर्ज देण्याचा प्रस्ताव आहे।